वचन विकासाचे ध्येय सेवेचे. नमस्कार, मी सौ अस्मिता भूषण रानभरे, प्रभाग क्रमांक 38 ची अधिकृत उमेदवार. आपल्या प्रभागाला समस्या मुक्त करण्यासाठी आणि खऱ्या विकासासाठी मला साथ द्या. लक्षात ठेवा, ईव्हीएम अनुक्रमांक 4, निशाणी हाताचा पंजा. चला परिवर्तनाचे साक्षीदार होऊया. मतदान नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.